प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम इत कार्यक्रम तुन केंजन वाले सबे भावड़ो ननी सिलकनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मे कुन सब तुन नवा सेवा इत कार्यक्रम ते मे सप्ता उन्दे बार फिर स्वागत है अनि माकुन आशा है कि इमट सब परमेश्वर दाऊ ना दया ते अच्छा वालो हईट होए अनि अन्ना भी मेवा सप्ता बिनती ता जरिया तल उन्दे प्रभु ना दया ते बिल्कुल अच्छा वालो हयन प्यारो भाईडिट इमट सब इत कार्यक्रम तबारे ते अपनो संग वाले भी जरूर बते की किट आपी वो भी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन केंचे कुन वो न अपनो जीवते माने किसी सके माया नोड इदमा वोल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अनि सेवान प्यारो भाईरिट अनि सेलक नेट इत कार्यक्रम केंजन बात ते मेकुन सब तोन बहुन लागिता इमड मा कोना अपनो चिट्ठी ते मिवा बांगे भी विनती निवेदन होए ते लिख किसी जरूर वैकेट अमट मी नल प्रभु जिन से विनती की कम वोल मिवा सब परेशानी तुन भी हटे कैनोल सिर्फ मा विश्वास वो न पर मजबूत आना चाहिए अनि अमट मिवंग चिट्ठी ना जवाब भी जरूर से कम उन्हें अमट मिवंग चिट्ठी ना आशा की कम ते बड़ दोस्त लोड़ अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या नमन ने प्रभु जिन से बिनते ही कम भाईडिट इमट बिना संग ने इहुन बिनते की सके माई तोड़ी मावल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमट सब उन्दे बार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करो माई तलम उन्दे अमट ने कुन मन तल धन्यवाद से आतुरम की इमा माकुन अबे तक अच्छा वालो इरतो नी उन्दे वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी पिसुची इरतो नी इव सब माध्यम लाई भी अमर निकुन आत्मा तल खूब धन्यवाद से तुलम प्रभु जी ओंडे माकुन इतल समझ सिम की अमर बिनिवा पवित्र वचन तुन पुंज सके माई कुम ओंडे माकुन निवा सच्चो वचन ते ताकन वाले बने किम इद्दे मावानी से बिनती अनि अर्दासान ओंडे यड़ सब केंजन वाले लुन भी खूब बरकत सिम प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले माकुन शक्ति सिम उन्हें मावा मदद की प्रभु जी अमर ने कुन सब माध्यम लाई धन्यवाद सीता के एत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन प्यारो भाई टनी सिलकनीट नया नमट अपनो नयो कार्यक्रम ते पुरानो नियम तल अयुब पड़ोडा किताब ते उन्दे पाठता अध्ययन की कम नैन अमट अयुब ता किताब तुन शुरू किसी रहमा तुलम अने पिजड़ा कार्यक्रम ते अमट एस्तेर पड़ोडा किताब तुन खत्म कीता अने नेंड अमट अपनो कार्यक्रम ते नयो किताब ता अध्ययन तुन शुरू किसी रहमा तुलम अयुब ता किताब बड़ा अच्छा अने चमत्कारी किताबान अयुब ता किताब तुन लिखे कैन वाले ना बांगे पता ही ले पर इवन माने क्या तोड़ है कि मुसल इदन लिखे कैन वाले आंदोल कुछ लोगों एजरा सुलेमान एलिहू या खुद अयुब तुन भी इदन लिखे कैन वाले माने क्या तोड़ अयुब तुन तसल्ली सियान वाले एलिहू पड़ोल खराब मानवल मतोल अने कुछ लोगों एलिहून इत किताब तुन लिखे कैन वाले माने क्या तोड़े इदन लाइक की वोड़ बांगे हेले वन कोल उन्डे चमे के नित्तो लई बड़ांगे इत कारण तल अन्ना पोसीमंत का इंगा अन्ना भी बांगे इनका अन्ना भी अपनो विचार बतेगी का इदमांदी तुन चर्चा के अन्ना नड्डुम तेहले वन को पर लिखे कैन वाले अपनो विचार नु बते कैन लाई अन्ना इंजो कोन वन की तो लई मांदी मुन्ने बड़े माइता ही उन्डे एलियू वन तके हंतो लई इदन तल पता लागी था कि एलियू इदनोल लिखे कैन वाले आंदोल प्रिय दोस्त लुड़ीट दूसरो मांदी इदान की अयुब ता किताब ता बारे ते इदान की अयुब ता समय ते बांगे भी पता है ले इदमांदी भी मालूम है ले कि उल बेगा टोला मंदान वाले आंदोल उन्डे बेगा मंदोल इमट इंदा किट की बोल उज देश तोल मंदान वाले मंजी तोल मगर सच्ची मांदी तो इदान की उज बेगा ही इद मालूम है ले इ जगत ते बारे ते बांगे मालूम है ले प्रिय दोस्त लोड़ीट इगा कुछ मानती नहीं आप इमा कुन पता लागी था कि इत किताब खास मानवा लोड़ा समय ते लिखे माता है अयुब ता उमर इदने बात थे अयुब 1940 साल तक जिंदो रहे मातुल फिर अयुब लैसों दियांग पिसन बात थे सासी हत्तुल अना तो इहुन इंद का कीत किताब कारण बते क्या था कि धर्मी दुख बाड़ी ताता थोल अन्ना इत किताब ता शुरू ता शिक्षत परो विश्वास हल्के होन अयुब ता किताब सैतान ता खाकनल मानवाना जाति ता ठट्टा उड़े क्यान वाले डाट क्यान लाई लिखे माताई अयुब ता किताब इदन लाई लिखे की तुड़ की अयुब अपनो आप तुन पुंजी एनल उन्हें अयुब ता किताब माकुन धीरज इरना करेता ताई अयुब इन तो लाई की वोड़ इउन धीरज किंदुड़ इदन हिनल વળધને નાતોડ અયુબ તધી રચ કેસ્તોણેટ અને આખરી તે પ્રભુ ઓના સુધી બહુની અતુલ પ્રભુ પળા દયા અને કરુણા કેતુલ ઇમટ હુડકીડ કે બપ પોળ માનવલ પછતાવા તબારે તે બાંગે ઇંદાના યા લિખે કેના ચાહે માઇતુલ ઇદના બાદ તે બોલ ઈ તોલ માનવલ આચી તોલઈ બોલ શુરુ તે પાપી મતુલ ઉદાહરણ તતોર તે મનસસેન યૌદાનોલ સબસે પાપી રાજાના રૂપ તે ઉડી તોડમ ઇદન ભારતે અમટ પુરાનો નિયમ તા ઇતિહાસ તા કિતાબ તે પળે માઈ તોડમ અમટ હુડી તોડમ કી બોલ પસ્તાવા કી તોલ અના ઈગા ઇંદાના ચાહે માઈ તોના કી અમટ ઈ ઉને પસ્તાવા તમાં દિકિસી રહે મત તરસુસ તોલ સાઉલ તુનિયે ચીએ નટ યલ પ્રભુ ઈસુ નોલ સબસે પળોલ બેરી મત તોલ બોલ પસ્તાવા કી તુલ પરમેશ્વર ઈ તોળે પસાદરણ આદમી ઉડુન પસ્તાવાતા શિક્ષા સિયાન લાઈ બૈતુલ બોલ કિસે સકે માંદુલ પર પરમેશ્વર પુરાનો નિયમ તોલ અચ્છા માનવાન યેતી તોલાઈ પરમેશ્વર વોન અરીકુન પતે કી તુલ કી અચ્છા માનવાન બી પસ્તાવાતા જરૂરત હે પ્રિય દોસ્ત લોડિટ બપોળા મટ ઇદ કિતાબ તા આખરી તે વાઈતુલમ તે અમટ ખુદ અયુબ તા માંદીતુન હુડી તોણ અન્ના અપનો કૌક નલનીવા માંદી તોન કેંચી મત તો ના પન્ના વા કન ઈ ગની કોન હુડી તા ઇદન લાઈ અપનો આપ તપરો ના કોન ઘૃણા માઈ થાય ઓન્ડ અન્ના ધુરા અને રાખડી તપસ્તા વાક્યા તો ના ઇદ માંદી તા લેન્ડ હરેક વિશ્વાસી હરેક પળે માન વાલેન ચાહે બોલ અપનો આપ તોન બચ્ચો હે અચ્છા સમજો માઈ તળો અપનો આપ તોન આહુને ઉડાના ચાહીએ બહુન પરમેશ્વર માકુન હુડી તો લઈ અયુબ અપનો પરિવાર તોલ પડોલ ભક્તાલિયા ને કે મુખ્યલ મત તોલ બાળે કી અમટ ઇસરાયલી લોગોડા નડ્ડુમ તે ઇતલ બાંગે રિવાજ હલોડમ ઇદ બોર સે જાદા મુન્નડા કિસાન એલીપચ એસાવ તોલ સબસે પડોલ ટુડા નોલ ખાનદાન તોલ મત તોલ એસાવ તોળ માર્ક ન પડોલ ઇદાન યાની કી એસાવ તજની આદા નોલ મરરી એલીપચ અને બોલે એસાવ તજની બાસમત નોલ મરરી રુએલ ઇદનો મતલબ ઇદાત કી અયુબ યાકુબ તબખત બોલ માનવલ આંદુલ ઇત કિતાબ ઉંદી દર્શન તા કિતાબ આંદ ઇત કિતાબ તે લઈસોં મુસીબત વાય તાઈ ઉંડે માંદે ન સમાધાન ભી આઈ તાઈ અયુ તા કિતાબ સવાલ પૈદા કહેતા હે કે ધર્મી દુઃખ બાળી થતા તો લઈ માવા ધાર્મિકતા પરમેશ્વર તા કરુમ ગંધો મૈલો ચિતળા લેકા આંદ માકુન પસ્તાવા ક્યાના જરૂરત આંદ ઇતપળા વિચાર ક્યાં લાયો કિતાબ આંદ ઇદ લઈ સો લો ગોળ માને કી તોડે પ્રિય કેજન વાલેડ દોસ્તા લોડિટ આયુ બાઇબલ તોડ સબ મહાન માનવલોડ સે ભળે માસિકુન વળુલ આંદુલ પાયડિટ પવિત્ર બાઇબલ નયો નિયમ તે પહેલો ક્રુંતુસ ના કિતાબ તે ઇદન મૂંદ પાડતા 19 વચન તે ઇહું લિખે માતાય યદમી કરું પવિત્ર બાઇબલ હોય તે ઇમટ બી ના સંગને હોડ સખે માય તોલે બાળે કી દુનિયા તા બુદ્ધિમાની પરમેશ્વર તા નિગાતે મૂરખતાન ઇહું લિખે બી માતા કી બોલ જ્ઞાનીન વોના ચાલાકે તે ફસી કેતોલ અયુબ તા કિતાબ તલ માકુન પરમેશ્વર તોલ બળુલ ભક્તાના પતા લાગી થાય યલ પ્રભુના વિશ્વાસ તે બિલકુલ મજબૂત મન તોલે પર અપનો આપ તે વોન રોપા બાંગે બે ગલત માંદી હલમન જીતા અયુબ અપનો નાલું ટેખાક નોળ લોગોડ સે જાદા અપનો આપ તોન ધર્મી સમજે માંદુલ બોલ ઇહુન સમજે માંદુલ કે પરમેશ્વર તા નજર તે બોલ ઠીક આંદુલ વાસ્તવ તેવલ પરમેશ્વર તા સામનો વાસિકુન અપનો માંદીતુન ઇરરાના ચાહે માંદુલ ઓંડે બહુન બોલી હુન કી તુલ તે ઓન પતા લાગતુ કે ઓન બે પસ્તાવા ક્યાના જરૂરતાન ઇંગા અન્ના ઇદ માંદીતુન માંદે ક્યા તો ના કી ઈ પી બાંગે સચ્ચાઈ તો હઈ બાંગે ભી આપી અમટ અપનો દોસ્તુન ઉંદી દૂસરો પરો હાલ થોપી કિસ્સા કમાયો ਨੇਟਾ ਜਮਾਨਾ ਤੁਲਮਾਨ ਵੱਲ ਆਪਣੋ ਕਮਜ਼ੋਰੀ ਨੂੰ ਨਾ ਲਾਯੋਕ ਆਏ ਨਾ ਮਾਨ ਦਿੱਤੁਨ ਉਹਦੇ ਪਾਪ ਤੁਲ ਦੋਸਤੀ ਆਇਨ ਲਈ ਮਾਨ ਹੈ ਲੱਕੇ ਵੋਲ ਵੋਲ ਆਪਣੋ ਦੋਸਤ ਤੁਨ ਬੋਲੇ ਦੂਸਰੋ ਪਰ ਰੋਥੋਪਿਕ ਸਿਸਿਆਨਾ ਚਾਹੇ ਮੈਂ ਤੁਲਈ ਵੋਲ ਆਪਣੋ ਆਪ ਤਪਰੋ ਉਹਦੇ ਆਪਣੋ ਵਿਵਹਾਰ ਤੁਨ ਜਿੰਮੇਦਾਰ ਬਣੇ ਕਿਆ ਨਾ ਮਾਨ ਹੈ ਲੱਕੇ ਵੋਲ ਪਰ ਵੜੁਲ ਹਈ ਬੋਲ ਮਾਂ ਵਾਂਗ ਪਾਪ ਨੂੰ ਆਪਣੋ ਪਰ ਰੋ ਜੀਚੀ ਤੁਲ ਬੱਪੜ ਤੱਕ ਅਮਾਠਿਤ ਮਾਨ ਦਿੱਤੁਨ ਹੈ ਲੈ ਪੂੰਜੀਏ ਨੋ ਕਿਆ ਮਠ ਪਾਪੀ ਆਂਦਾ ਉਂਡੇ ਮਾਂ ਕੁਨ ਅਦਨ ਅਖਾਕ ਬੱਲਾਨਾ ਜ਼ਰੂਰਤ ਆਂ ਨਾਵੜ ਪਿਆਰੋ ਦੋਸਤਾ ਲੋੜਿਟ ਅਮਠ ਆਪਣੋ ਦੋਸਤੁਨ ਗਲਤ ਮਾਨ ਮਨ ਪਰ ਰੋ ਥੋਪੇ ਕੀਤਾ ਕੇ ਮੰਦਾ ਕੁਨ ਅਨਾ ਸੋਚ ਕਿਆ ਤੁਨਾ ਕਿ ਇਹ ਬਿਲਕੁਲ ਗਲਤ ਮਾਨਦੀ ਆਂ ਕਿ ਮਾਨ ਵਾਲ ਆਪਣੋ ਪਾਪ ਤਾ ਦੋਸਤ ਆਪਣੋ ਦਾਇਨ ਪਰ ਰੋ ਲਗੇ ਕਿਆ ਤੁਨ ਇਤ ਪੜਾ ਗਹਿਰੋ ਮਾਨਦੀ ਆਂ ਫਿਰ ਵੀ ਨੇਟਾ ਜਮਾਨਾ ਤੇ ਅਮਠ ਇਹੋ ਨੇ ਉੜੀ ਤੁਨ ਨੇਟਾ ਯੁਗ ਤੋਲ ਮਾਨ ਵਾਲ ਖੂਬ ਗਲਤੀ ਕੀ ਸਿਰਾਈ ਮਾਤ ਤੋ ਲਈ ਅਨੇ ਇਹਨ ਕਿਆਨ ਸੇ ਬੋਲ ਖੂਬ ਦੁਖੀ ਆਂਦੋਲ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟਨੀ ਸਿਲਕਨਿਟ ਬੋਲ ਆਪਣੋ ਪਾਪ ਤਾ ਦੋਸਤ ਤੁਨ ਦੂਸਰੋ ਪਰ ਰੋ ਥੋਪੇ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਉਂਡੇ ਬੋਲ ਬੋਨਾ ਆਰਾਮ ਅਨੇ ਚੈਨ ਤਾ ਇੱਛਾ ਤੇ ਹਈ ਅਦ ਬੋਨ ਬੇਗਰ ਬੇਹਿਲੇ ਪੁੱਟਸੀ ਰਹੇ ਮਾਤ ਨੇਟਾ ਯੁਗ ਤੋਲ ਮਾਨਵਾਨਾ ਜੀਵਾ ਤੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਹੈ ਲੈ ਉਹਨੇ ਮਾਨ ਦੀ ਤੁਨ ਮਾਲੂਮ ਹੈ ਕਿ ਉਹ ਨੋਲਬੜੁਲ ਛੁਟਕਾਰਾ ਸਿਆਨ ਵਾਲ ਹੈ ਬੋਲ ਅਯੂਬ ਤਾ ਬਿਲਕੁਲ ਅਲਗ ਆਂਦੋਲ ਅਯੂਬ ਪ੍ਰਭੂ ਨੇ ਬਿਲਕੁਲ ਜਾਗ੍ਰਤ ਮਤੋਲ ਉਂਡੇ ਵੋਨ ਪਰ ਭਰੋਸਾ ਇਰਦੁਲ ਨਾ ਓਡ ਪਿਆਰੋ ਭਾਈਟ ਸੱਚਾਈ ਤੋਏ ਦਾਨ ਕੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਉਨ ਪਰਖ ਕਿਆਨਾ ਹਾਲਤ ਤੇ ਮਦਾ ਸਿਆਨੁਲ ਕਿੱਸਾ ਤੁਨ ਅਮਟ ਮੁਨ ਨੇ ਹੁਡਕੋ ਉਂਡੇ ਫਿਰ ਆਖਰੀ ਤੇ ਬੋਲੇ ਵੋਨ ਆਪਣੋ ਹਾਜ਼ਰੀ ਤੇ ਅਰਿਵਾਤ ਤੁਲ ਅਯੂਬ ਤੁਨ ਆਪਣੋ ਕਰੁਮ ਅਰਿਵਾਇਨ ਲਈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਵੋ ਨਸਾਰੋ ਕੇਪਨ ਵਾਲੇ ਮਾਂ ਦੇ ਤੁਨ ਖਤਮ ਕਿਸੀ ਸੀ ਤੁਲ ਨੇਟਾ ਸਮਾਜ ਤੇ ਵੀ ਇਨਸਾਨ ਖੂਬ ਮੁਸੀਬਤ ਤਲ ਆਸੀ ਖੁਨ ਆਪਣੋ ਜੀਵਨ ਤੁਨ ਕਾਟੇ ਕਿਸੀ ਰਹਿਮਾ ਤੁਲ ਜੀਵਨ ਤੰਗ ਸਾਰੋ ਦੁੱਖ ਸੁਵਿਧਾ ਨਾ ਆਇਨ ਬਾਤ ਤੇ ਵੀ ਵੋਲ ਪੜਾ ਸਮੁੰਦਰ ਤੇ ਕਟਿਆ ਤਸਾਰਾ ਤੇ ਤੈਰੇ ਮਾਸੀ ਰਹਿਮਾ ਤੁਲ ਬੋਲਿਤ ਮਾਂ ਦੇ ਤੁਨ ਹੈ ਪੁਨੋਲ ਕੇ ਵੋਲ ਬੇਗਾ ਆਂਦੋਲ ਉਂਡੇ ਬੇਗਾ ਹਾਂਜੀ ਰਹਿਮਾ ਤੁਲ ਇਨਸਾਨ ਤੁਨ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਕਰੁਣ ਵਾਏ ਨਹੀਂ ਉਂਡੇ ਪਛਤਾਵਾ ਕਿਸੇ ਕੁਨ ਪ੍ਰਭੂ ਈ ਸੁਨ ਛੁਟਕਾਰਾ ਸਿਆਨ ਵਾਲੇ ਮਾਨ ਕਿਆ ਨਹੀਂ ਲੋਗੋੜ ਬਗੈਰ ਸੁਪਰਤ ਕਿਸੇ ਕੁਨ ਆਪਣੋ ਜੀਵਨ ਤੁਨ ਕਾਟ ਕਿਆ ਤੋ ਹੋਈ ਮਿਉ ਬੜਾਂਗ ਸੇਵਾਂਦ ਉਨ ਪ੍ਰਭੂ ਪ੍ਰਭੂ ਇੰਦਾਨ ਸੇ ਬੋਲ ਮਿਉਲ ਪ੍ਰਭੂ ਅਲਬਨ ਮਾਯੋਲ ਬਾਲੀ ਕੇ ਪਹਿਲੋ ਬੋਨ ਮਿਉਲ ਛੁਟਕਾਰਾ ਸਿਆਨ ਵਾਲੇ ਬਨੇ ਕਿਆ ਨਹੀਂ ਬੋਲ ਮੀ ਲਈ ਸਾਤੁਲ ਯਦੀ ਮਠ ਯਿਸੂ ਮਸੀਹ ਨਾ ਸੰਗ ਨੇ ਕ੍ਰੂਸ ਤਲ ਸ਼ੁਰੂ ਹੈ ਲੈ ਕੇਵੜ ਤੇ ਇਹ ਮਠ ਬੇਗਾਈ ਵੀ ਵਨਾ ਸੰਗ ਨੇ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹਲਕ ਸਾ ਕੇ ਮਾਨਲ ਇੰਗਾ ਅੰਨਾ ਇਦ ਮਾਨੀ ਤੇ ਇਹ ਦਿਨ ਲਾਈ ਸਮੇਂ ਕਾਟੇ ਕੀ ਤੋ ਨਾ ਬਾੜੀ ਕੇ ਅੰਨਾ ਸਮਝ ਗਿਆ ਮਾਈ ਤੋ ਨਾ ਕਿ ਇਹ ਖਾਸ ਮਾਨਦੀਆਂ ਅਯੁਬ ਤੁਨ ਕਠਿਨਾਈ ਤਬਾਤ ਤੇ ਵੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਹਾਜ਼ਰੀ ਤਾ ਅਹਿਸਾਸ ਮਤਾ ਉਲਨੇ ਟੋਲ ਮਾਨ ਮਲੇ ਕਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਲਕ ਹਲਨ ਉਲਿਤ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਹੈ ਸਮਝ ਮਾਸੀ ਮਤੁਲ ਕਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਵੋ ਨਿਹੁਨ ਦੁਖ ਤਬਾੜੀ ਵਾਯਸੀ ਤੁਲ ਬਪੜ ਤੱਕ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਅਯੁਬ ਤੁਨ ਹੈ ਬਤੇ ਕੇਵਲ ਅਦ ਬਖਤ ਤੱਕ ਉਨ ਪਛਤਾਵਾ ਕਹਿਣਾ ਜ਼ਰੂਰਤ ਤਾ ਧਿਆਨ ਵੀ ਹੈ ਲੈ ਵਾਯੂ ਪ੍ਰਿਯ ਦੋਸਤ ਲੋੜਿਤ ਉਸ ਦੇਸ਼ ਤੇ ਅਯੁਬ ਪੜੁਲ ਵੜੁਲ ਮਨ ਵਾਲ ਮਤ ਤੁਲ ਉਲ ਖਰੋ ਅਨੇ ਸੀਧੋ ਸਾਧੋ ਮਤ ਤੁਲ ਉਸ ਦੇਸ਼ ਬੇਗਈ ਨਡੁਮ ਤਾ ਏਸ਼ੀਆ ਤੇ ਮੰਜੀਤਾ ਇਦਨ ਸੇ ਜ਼ਿਆਦਾ ਮਕੁਨ ਇਦਨ ਬਾਰੇ ਤੇ ਮਾਲੂਮ ਹੈ ਲੈ ਪੁਰਾਨੋ ਨਿਯਮ ਤੇ ਉਤਪੱਤੀ ਤਾ ਪਹਿਲੋ ਕਿਤਾਬ ਅਦੇਨਾ 10 ਪਾਠ ਤਾ 22 ਅਨੇ 30 ਵਚਨ ਤੇ ਇਉਂ ਲਿਖੇ ਮਾਤਾਈ ਸਿਯਮ ਨੋੜਮਰਕ ਐਲਾਮ ਅਸ਼ੂਰ ਅਪਸ਼ਦ ਲੂਦ ਅਨੀ ਆਰਾਮ ਅਤੁਰ ਉਹਨੇ ਆਰਾਮ ਤੋੜਮਰਕ ਉਸ ਹੁਲ ਗੇਤੇਰ ਅਨੀ ਮਰਸ਼ਾਤੁਰ ਯੂ ਮਾਦੇ ਨਬਾਤ ਤੇ ਇਹੁਨ ਆਤ ਕੀ ਇਬ੍ਰਾਹਿਮ ਤੁਨ ਇਦ ਸੰਦੇਸ ਪੁੱਟੋ ਕਿ ਮਿਲਕਾ ਨੋੜਨੀ ਵੋੜ ਭਾਇਰ ਨਾਹੋਰ ਤਲ ਔਲਾਦ ਪੈਦਾ ਅਤੁੜੇ ਮਿਲਕਾ ਨੋੜਮਰਕ ਤੋੜੀਏੜ ਅਤੁੜ ਯਾਨੀ ਕਿ ਵੋ ਨੋਲ ਪੜੋਲ ਮਰਰੀ ਉਰਸ ਅਨੇ ਉਰਸ ਨੋਲ ਭਾਈ ਬੂਝ ਉਂਡੇ ਕਮਿਲ ਯੇਲ आराम नोल दाव आतु माकुनिगा बत की तोड़ाई केवल पुरानो दमिश शहर तुल बसे कहन वाले मत तुल। वास्तव ते दमिश ए दुनिया ता सबसे लंबो समय तक बसे मासी मनन वाले शहरान अन्ना सोच क्या तो न कि आयु बे गई सीरिया देश ता रेता वाले देश ते मनन वाले मत तुल हुई। इद अद्दे रेता वाले देश आन बेगा परमेश्वर पौलुस भक्तान वना शिक्षा तलाई रोची मत तुल। नावड़ प्यारो दोस्ता लुड़ीट दुनिया ता हिसाब तल तो नावा निमीवा उज बेगे अंडे आसिसा के माहिता है आ दुनिया ते बेगे भी आसिसा के माहिता है। इद बे ने खास मादिया ही ले परित खास मादिया अंत की आज जगह ते परमेश्वर माकुन बांगे खास मादी का रहता ना चाहे माई तो लई माकुन बते की तो लई कि अयुब वड़ुल खरो इंसान मन जीतोल इत खरो मादी ता बड़ंग मतलब आन इदेन मतलब इदान की वोल अपनो अनि परमेश्वर तसंग ने खरो मत तोल गोल बलिदान तरुत तोल उस देश ते आयु पलो डोल बड़ुल मानवल मत तोल ओंडे इदेन बात ते वन भारते इहुन बते की तोले ओंडे वोल परमेश्वर ता भयमाने किंदुल ओंडे बुराई तल्लक मंदुल वो नोडियोडु मर्क ओंडे मुन तोड़िक मत ता फिर वो ना 7000 भिंडल ये टीम 3000 ऊंट सयुंग सो जोड़िंग खोंदा उंडे सयुंग सो गदाल उंडे लई सो नौकर चाकर मंजी तोड़ बल्कि वो न इच्छो धन दौलत मत्ता की पूरब देश तोड़ लोगोड़ से सबसे ज्यादा धनीमान वाल येले मंजी तोल वो नुणमर्क अपनो अपनो दिया ते उंद दूसरो ता रोते तिंदान उन्न लाई हंदुड़ उंडे अपनो मुंटे सेलक नु अपनो संग ने तिंदान उन्न लाई खबर से सिकुन की चुंदु उंडे बपोड़ बपोड़ जीवनार ता दियां पूरो आसियंदु अद अद बखत ते आयु ओड़ुन केसु चकुन पवित्र किंदुल उंडे भुनसारो ते चिकुन वड़ा गिनती तले का होम बली तरुंदुल बाड़िकी अयुब सोच किंदुल कि नावल मर्क पाप की सिकुन परमेश्वर तुन छोड़े से सी तोड़ इवन अयुब हमेशा कीता के मंदुल अयुब परमेश्वर तुन वरिंदुल उना दिमाग ते परमेश्वर ता ऊंचो अनि पवित्र विचार मत्ता इदन लाई वोल बुराई तल ग्रहण क्या तो लई ई मठोड़ की वोल नेटोल मानवान से बिल्कुल अलग मत तोल बोन परमेश्वर ता ज्ञान ही ले वो नंग दस छवंग ना भरपूर परिवार मंजीता बोल खूब धन दौलत वाले मंजीतोल अनि बोल पड़ा आराम ते मंदुल उनका रोम हंदाले वाईले ऊट मंजीता इवन भी आशा के मायता है कि बोल पड़ोल व्यापारी मंजीतोल पाल तलाई वन करुम गधालक मंजीता आव दियंग ने इत पाल तुन पड़ा अच्छा समझे मंदुल इत इतल पाल मत्ता अदना न खुद उंडाना हलचाय माई का अयुब आराम तक कोड़ा ते पले मासी मत तोल आखिरी वचन ते पता लागी ताई कि बोल नेटोड़ लई सोड़ धनी मान वालो ई पेटल उंद तिले का मत तोल अनि वो नोड़ मर्क म्याक भी आराम ता जिंदगी काटेक सिरे मासी तोड़ बैडिट जरा सो ध्यान सिमट इत भरोपुरो अनि आराम ता नडुम ते भी अयुब ता जीवते परमेश्वर ता भय मत ता उंदी मांदी जो नाकुन अचंबो ते वाटी दाई अद इदान की अयुब खुद अपनो तलाई बलिदान हलता रुंदुल वो सोच किंदुल की वो न संबंध परमेश्वर तसंग ने बिल्कुल सही आन इधर वोल टो बोल सोच किंदुल शायद वो नोड छवंग परमेश्वर ता अच्छो करु ही ले जितो वोड़ुन आए न चाहिए वो अपनो औलाद तलाई बलिदान तरुंदुल वो अपनो परिवार तोल मुखेल मत तोल अमाटिग्गा पहलो किस्सा तुन खत्म कीतम इतपाड़ा किस्सा ते वड़ु धनी मान मन भरोपूरो परिवार वाले आंदोल वड़ा रोते बांगे भी चीज था कम ही ले प्यारो भरड़ी टनी सेलकनिट पवित्र बाइबल ते मुन्ने इहुन लिखे माता है इमट युवचन नू पड़ा ध्यान तल केंजट प्रभु जी में कुन खूब आशीष यानुल प्यारो भरड़ी या पसेर ते उन्दी तभी ता बड़ो डा विश्वासी नहीं मत था ಯೂನಾನಿ ಪಾರ್ಸಿ ತೆ ಇದನ್ನ ಪಡೋಲ್ ದೋರ್ಕಸಿಯಾನೆ ಹಿರ್ನಿ ಮತ್ತ ಎಲ್ಲೈ ಸೋಂಗ್ ಭಲ್ಲೋ ಕಾಮ್ ಕಿಸಿ ಗರೀಬ್ ಲೋಕ ಒಳ ಖೂಬ್ ಮದತ್ ಕಿನ್ ಅವಧ್ಯಾಂಗ್ ನೆ ಅದ್ ಬಿಮಾರ್ ಆಸಿಯತ್ ಅನಿ ಸಾಸಿಯತ್ ತೆ ಯೇರ್ ಕಿಸುಚಿ ಅದ್ದೆನ್ ಅಟಾರಿ ತೆದ ಸಿಸಿ ತುಂ ಯಾಫಲು ದತ್ ಕರುಂ ಅಂದ್ ಅನಿ ವಿಶ್ವಾಸ ಹಿಡ್ಕೆ ತೋಡ್ ಕೆ ಪತ್ರ ಸಾಗ ಆಂದೋಲ್ ತಿರಣ್ ಆದಿಮಿಡು ರೋಚಿ ವನ ಬಿಂತೆ ಕಿ ತೋಡ್ ಈ ಗಮಾ ಕರುಂ ವಾಯ್ಲೆ ದೇರಿ ಮಿನಿ ಕೇ ಮಾ ಪತ್ರ ತೆಚ್ಚಿ ಓಡ್ ಸಂಗತ್ತುಲ್ ಅವ್ ಸಿವಾತುಲ್ ತೆ ವೋಳ್ ವನ್ ಅಟಾರಿ ತೆ ವೋತುಳ್ ಅಗ್ಗ ಸವರಾಣೆ ಮೈಕ್ ಇಕ್ಕಟ್ಟು ಆಸಿ ಆಳನ ಆಳ್ನ ಕೆ ತಬಿತಾ ನಬಾನೆ ಕಿ ತಾಂಗ್ ಕುರ್ತಾಂಗ ನೆ ದಿಕ್ಕಣಿ ದಿಸುನು ಪತ್ರ ಸಬ್ ಲೋ ಗೋಡುನ್ ಬಾರುಕ್ಸಿ ಟೊಂಗ್ನೋ ಟೆಕ್ಸ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿ ತುಲ್ ಅನೆ ಮುರ್ದನ ಖಾ ಕೊಡ್ಸಿ ತುಲ್ ಏ ತಬಿತಾನಿ ತೇದ ಅತ್ಕನ್ ಉಗುಳಿಕಿಸಿ ಪತ್ರಸ್ ತೋನ್ ಹೊಡ್ ಅನೆ ದೇಚಿ ಉಚ್ಚಿಯತ್ ಪತ್ರಸ್ ಕೈ ಬೈಸಿ ಅದನ್ನ ಮದತ್ ಕಿಸಿದ ಹತ್ತುಲ್ ಅನೆ ಸಬ್ ವಿಶ್ವಾಸಿ ರಾಂಡೆ ಮೈಕ್ ನು ಬೇಕೇಸಿ ಅದನ್ನ ಪಿಸ್ತಾ ಜಾಕ್ ತು ದಿಸು ಚಿಸಿ ತುಲ್ ಇದ್ಮಾದಿ ಯಾಫಾ ತೋಡ್ ಸಬ್ ಲೋಗೋಡನ್ ಭಾಲು ಮಾಸಿಯತ್ ಅನೆ ವಲ್ಲ ಚೋಳ್ ಪ್ರಭುನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿ ತೋಡ್ ಅನೆ ಪತ್ರಸ್ ಯಾಫಾ ತೆ ಸಂಬಂಧ ಪಡೋಡೋಲ್ ತೋದ ಧನ್ನ ಕ್ಯಾನ ವಾಲೆ ನಿಗ್ಗ ವಲ್ಲ ದ್ಯಾಂಗ್ ಮಂದುಲ್ ಕೆಸರಿಯ ಸೆಹರ್ತಿ ಕುನ್ನೆಲುಸ್ ಪಡೋಡೋಲ್ ಇಟಾಲಿಯನ್ ನೋಡ್ ಪಲ್ಟನ್ ನೋಲ್ ಸುಬೇದಾರ ಮತ್ತೋಲ್ ಪುರ ರೋಜ್ ಸಂಗ್ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಭಕ್ತಿ ಕಿಂದುಲ್ ಖೂಬ್ ದಾನ್ ಸಿಂದುಲ್ ಅನೆ ದಿನ ರಾತ್ ಪರಮೇಶ್ವರ ತಲ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿ ಸೋಳೆ ಮಂದುಲ್ ದಿನ್ ತ 30 ರೂಪಾಯಿ ಅರ್ಬೋಲ್ ಸಪ್ನ ತೆ ಸಪಾ ಹೊಡ್ ತುಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ ತಲ್ ದೂತ್ ಕರ್ ರೋಮಾಸಿ ಇಂದ ತೋಲ್ ಏ ಕುನ್ನೆಲುಸ್ ನೀ ಓಲ್ ಖೂಬ್ ಅರಿಸಿ ದೂತ್ ನ ಖಾಕ್ ಧ್ಯಾನ್ ಸಿಸಿ ಹೊಡ್ ತುಲ್ ಅನಿ ತುಲ್ ಯೇ ಪ್ರಭುನಿ ಬಳಂಗನ್ ದೂತ್ ಇತ್ತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿವ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೇಸ್ ತೋಲ್ ಅನ್ನ ನೀವ ಭಲಾಯ್ ತಂಗ್ ಕಾಮ್ಕನು ಹೊಡ್ತೋಲ್ ಅನ್ನ ನೀವ ಯಾತ್ ಕಿಸಿ ಯೇ ತೋಲ್ ಹಿಂಗ ಯಾಫಾ ತೆ ರೋಚಿ ಸಮನ್ ಪತ್ರಸ್ ತೋನಿ ಗತಾಳ ಓಲ್ ಸಮುದ್ರ ಕೆನಾಡೆ ಸಮನ್ ತೋಲ್ ವಾಲೆ ನರೋತೆ ವರ್ತಲ ಅಂದುಲ್ ಸ್ವರ್ದೂತ್ ಅಲಗ್ ಆಸಿಯತ್ ತೋಲ್ ಅನಿ ಸುವೆದಾರ್ ರಂಡ್ ನೌಕರ್ ನು ಅನಿ ತನ್ ಓಳ್ ಸಂಗ್ ವಾಲೆಡುನ್ ಉಡುನ್ ಭಕ್ತಲ್ ಸಿಪಾಯಿನ್ ಕೇ ತೋಲ್ ಓಲ್ ಓಳುನ್ ಪೂರ್ವ ಮಾಂದಿ ಮತ್ತೆ ಕಿಸಿ ಯಾಪರೋತ್ತುಲ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಇಂಗಮಾವ ನೆಟೈದ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಿಗೆ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯಿ ಮುನ್ನಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮೀಸೆ ಫಿರ್ ದೂಸರ ಬಾರ್ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಿಕೊನ್ ಆಸೀಸ್ ಸೇ ಬಿಲ್
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंचे एनाट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com